विभक्त कुटुंब पद्धती आणि एकत्र कुटुंब पद्धती या दोन्हींचे काही फायदे तर काही तोटे आहेत. आजच्या काळामध्ये यापैकी कोणतीही एक पद्धत सर्वांसाठी उत्तमच ठरेल असे छाती ठोकपणे सांगता येणार नाही. त्यामुळे या दोन्हींचा सुवर्णमध्य कसा काढता येईल याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. असा सुवर्णमध्य ज्यात तरुण पिढीही तिचे स्वातंत्र्य उपभोगू शकेल व ज्येष्ठ नागरिकांवरही एकाकी जीवन जगण्याची वेळ येणार नाही. या पुस्तकात किरण आचार्य यांनी याबाबतचं आपलं सारं चिंतन आपल्यासमोर सादर केलं आहे. हे सारं वाचून आपापल्या जीवनात हा सुवर्णमध्य कसा गाठता येईल याबद्दल आवश्यक तो विचार व कृती करण्यासाठी आपल्याला निश्चितच मदत होईल.